हॅलो देशपांडे सर.
हा सर, विशाल बोलत आहे. काल बोललो ना आपण. हा, उद्या साधारण किती वाटेपर्यंत येणार आहेत सर, ते विचारायचं होतं. हा बर बर, ठीक आहे सर, मला नंतर सांगा. ठीक आहे. ट्रायडंट टावर, विशाल वाबळे, काल बोलणं झालं होतं मला वाटतं त्यांच्याशी, सरांशी माझं. हो वाकड परांजपे. ओके सर, ओके.